श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ोनिया कर चरणी थे विला माथा परिसावे विनंते माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टे पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाए सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वा कुडे नामे भव पाशहती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड पारे दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत सुरवरांचे मांदे उभे जोडो निहात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटे त्रिशूलडमरो घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे उभे डोळा लावून या जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया परिहे अज्ञानासे तुमची भुलवी योग माया। शक्ति नम्हा यत्किंचित हे तिजला साराया तुमीच ते सारुनिदावा मुख जनताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाशकरवे आज्ञानी अमी किते तव वर्णावे थोरवे। ते वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवे सकृप होवुनि महिमा तुमचा तुमीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुनी मनामुचे धाले परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमा कांता पाहिबा कृपा दृष्टे बालका जशी माता। रंजवे मधुरवाणी हरितापसाईनाथा आम्ही च फुले कार्यास्तव तुज कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदया सरली निद्रेचे वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोळाशे जे सुख आता बघुद्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटे मन उतावेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाये तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहते वाट स्वर्गेचे सुरवर घेऊनी आले बोभाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारते करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव हो वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथ दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ते ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूके चरव्यापोनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुनी येथे अन्यस्त्र हेतो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळेत्वल्लीलाहे कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदु भीने सारे अंबर हे कोंदले सगुणमूर्ति पाहण्यातुर जनशिरडे आले प्राशुनि त्वद्वचनामृतामुचे देहभान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनि साई माऊले दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनि बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनि बालक लघु सेवा भक्तेचे या पोटे बोध काकडा ज्योते पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरते ओवाळू आरते माझा पंढरी नाथा माझा साईनाथा दोन्ही कर जोडो निचरणी ठेविला माथा काय महिमा वर्णुवाता सांगणे केते कोटे ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राई रखुमा बाई उभ्या दोघे दो बाहे मयूर पिच्छचा मरे ढाळीते साईंचे ठाई तुका मने दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा उठा साधो संत साधा आपुलाले हिता जाईल जाईल हा नर देह मग कैचा भगवंत उठोनिया पहाटे बाबा उभासे विटे चरणतयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका उठा उठा हो वेगेसी चला जाऊया राऊळासी जळतील पातकांच्या राशी काकड आरते देखिलिया जागे करा रुक्मिणी वरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलोन करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्रे वाजते ढोल दमामे गरजते हो तसे काकड आरते माझ्या सद्गुरु रायाची सिंहनाद शंख भेरी आनंद हो तसे महाद्वारे केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय प्रभात समये नभा शुभ रवे प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणोनी कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हिनासी अज्ञानता परंतु गुरुचे करे नरवी कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपे नियज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवे प्रगट होऊनी त्वरित घालवे आलसा तसा गुरु हि सोडवे सकल दुष्कृति लालसा हरोनी अभिमान ही जडवी त्वत्पदे भावना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
गुरु से उपमादि से विधि हरे हरांचे उनी कुठो निमगए येते कवनिया उगे पाहुनी तुझेच उपमा तुला बर विशोभते सज्जना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
समाधि उतरो निया गुरु चला मशे दे कडे त्वदीय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातका भंजना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
आहा सुसमयासिया गुरु उठो निया बैसले विलोकु निपदाश्रिता तदीय आपदे नासिले असा सुहित कारिया जगति को निहि अन्यना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
असे बहुत शाहना परिन जा गुरु चे कृपा न तस्व हित त्या कळे करित सेरी काम्या गपा जरी गुरु पदा धरे सुदृढ भक्ति ने तो मना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
गुरु विनती मी करे हृदय मंदिरे या बसा समस्त जग हे गुरु स्वरूप चेठसो मानसा घडो सतत सत्कृते मति हृदे जगत पावना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
प्रेमे या अष्टकासी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांति में नित्य शांति ऐसे हे साईनाथे कथुनि सुचविले जेविया बालकासी देवी त्या कृष्ण पायी नमुनि सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।